चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कारखान्याच्या बगॅसच्या ढिगाला आग। नर्मदा साखर कारखान्याच्या साली चौका येथील बगॅसच्या गोदामाला अचानक आग लागली होती। साखर कारखान्यासह तीन ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली। उसापासून रस काढल्यानंतर तयार होणाऱ्या चिप्पाडांपासून बगॅसची निर्मिती होते। बॉयलर चालवण्यासाठी आवश्यक असल्यानं कारखान्यांकडून बगॅसचा साठा केला जातो। घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यानं येथे मोठ्या प्रमाणावर बगॅसचा साठा केला होता। आग लागल्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे ती पसरली। आगीची माहिती मिळताच SDM सोनम जैन, SDOP SR यादव, TI नायब तहसीलदार साली चौका पोलीस घटनास्थळी आले। पाठोपाठ साली चौका नगर परिषद, गाडरवारा नगरपालिका, बनखेडी नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले। त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र वाऱ्यामुळे यामध्ये अडथळे येत होते। गोदामाजवळ शेती असल्यानं आग पसरण्याचा धोका होता। आगीत सुमारे 2000 टन बगॅस जळाला। बनखेडी साली चौका आणि गाडरवारा येथील अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली। यापूर्वीही अनेकदा कारखान्याच्या बगॅसला आग लागण्याचे प्रकार घडले आहेत।